चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस थकबाकीसाठी शेतकरी संघटनेने चळवळीचे धोरण आखले। प्रदेशामध्ये ऊस थकबाकीवरून भारतीय ऊस शेतकरी संघाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलन करण्याची रणनीती तयार केली आहे। बुधवारी भारतीय ऊस शेतकरी संघाची एक बैठक शामली कार्यालयावर आयोजित करण्यात आली होती। बैठकीला संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मलिक म्हणाले, प्रदेशात साखर कारखाने बंद होऊन 15 दिवस होऊन गेले आहेत आणि शेतकऱ्यांचे कारखान्यांकडून अजूनही 17,000 करोड रुपये देय आहेत। सहारनपूर मंडल मध्ये आतापर्यंत डिसेंबरची ही थकबाकी दिलेली नाही। 14 दिवसानंतर थकबाकीवर मिळणारे व्याज ही कारखान्यांची दाबून ठेवले आहे। शेतकऱ्यांना आपला खर्च चालवण्यासाठी बँकांकडून कर्ज घ्यावे आणि विनाकारण व्याज द्यावे लागत आहे। जर शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यात उशीर झाला तर भारतीय ऊस शेतकरी संघाकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्याम सिंग होते। बैठकीला पिंटू चौधरी, सुधीर मलिक, प्रवीण रोड, अशोक प्रधान, गौरव मलिक, बिरपाल सिंग, प्रवेंद्र सभासद आदी उपस्थित होते।